नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या 111 भागात सांगितलं। जगातली सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी निवडणूक यंत्रणा आणि मतदारांचं अभिनंदन केलं, तसंच देशवासियांचे आभार मानले। पर्यावरण दिनानिमित्त एक पेड़ माँ के नाम ही मोहीम सुरू केली असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली। तसंच पॅरिसमध्ये पुढच्या महिन्यात होणार असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज देशाचे लष्कर प्रमुख म्हणून नवी दिल्ली इथं पदभार स्वीकारला। लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी 1984 भारतीय लष्करातल्या सेवेला सुरुवात केली होती। आपल्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे। राज्याच्या मुख्य सचिवपदी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्या भारतीय प्रशासन सेवेच्या 1987 तुकडीच्या अधिकारी आहेत। त्या जून 2025 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील। ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून त्यांच्या जागी भारतीय यंत्रणेने तयार केलेले नवे कालसुसंगत कायदे आणण्याची गरज कायदेविषयक तज्ज्ञांनी आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी कार्य विभागातर्फे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अधोरेखित केली। भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे नवे फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ही परिषद होत आहे। टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर चहूकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी भारताच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे। राहुल द्रविड यांचा भारताचे प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा सामना होता। या सामन्यातल्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा तसंच विराट कोहली यांनीही हा आपला अखेरचा टी20 सामना असल्याची घोषणा केली। महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात आज भारताची स्नेहा राणा हिनं 8 गडी बाद करत इतिहास घडवला। स्नेहाने 8 तर दीप्ती शर्मानं 2 गडी बाद केले। दक्षिण आफ्रिकेचा डाव 266 धावात गुंडाळला आणि दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।